आजचे दैनिक सुभक्ती परबोध 6 जून. सर्वच देवाचे वैरी. जे तुम्ही पूर्वी परके व दुष्कर्मे करत मनाने वैरी झाला होता, त्या तुमचा आता त्याने स्वतःच्या रक्तमासाच्या देहात मरणाद्वारे समेट केला आहे. ह्यासाठी की त्याने तुम्हाला पवित्र, निष्कलन व निर्दोष असे आपणासमोर उभे करावे. कलसे 1:21-22. जगातील सर्वात चांगली बातमी ही आहे की देवाबरोबर असलेला आमचा परकेपणा व वैर संपलेले आहे आणि आता आपला या विश्वाच्या न्यायाधीशासोबत समेट झाला आहे. देव आता आपल्या विरुद्ध नाही तर आपल्या सोबत आहे. सर्व समर्थाची प्रीती आपल्या बाजूने असल्याने आपल्या आत्म्याला कवच प्राप्त होते. जीवन हे स्वतंत्र आणि धाडसी बनते जेव्हा विश्वातली सर्वात सामर्थ्यवान व्यक्ती आपल्या बाजूने असतो. पण जे कलसे 1:21 सांगण्यात आलेले रोग निदान नकारतात, पौलाचा तारणाचा संदेश त्यांच्यासाठी चांगली बातमी नाही. तो म्हणतो, तुम्ही परके व दुष्कर्मी करत मनाने वैरी झाला होता. तुम्ही अशा किती लोकांना ओळखता जे असे म्हणतात की मजवर जर देवाने कृपा केली नाही तर मग मी मनाने देवाचा वैरी आहे, मी देवाचा द्वेष करतो, असे क्वचितच लोक म्हणतात. मग पावलाचे काय म्हणणे आहे जेव्हा तो म्हणतो की येशूच्या रक्ताद्वारे समेट होण्यापूर्वी सर्व लोक देवाचे वैरी आहे. मला वाटते की खऱ्या देवाबद्दल लोकांच्या मनात वैर आहे, पण लोक खऱ्या देवाचा विचार करण्याचा प्रयत्न करीत नाहीत. त्यांना वाटते की देव अगदी त्यांच्या कल्पनेप्रमाणे आहे, ज्यामध्ये आपण देवाचे वैरी आहोत असा विचार त्यांना क्वचितच पडत असेल. पण खरा देव जो अस्तित्वात आहे त्याच्याविषयी विचार करायचा झाल्यास, तो देव जो सर्व गोष्टींवर नियंत्रण ठेवतो, आजार आणि आपत्तीवरही आपण सर्व त्याचे वैरी होतो. पौल म्हणतो, आपण मनाने त्याचे सामर्थ्य आणि अधिकार याचा द्वेष करत होतो. आणि जे आपले तारण झाले आहे ते या अद्भुत सत्यामुळे की ख्रिस्ताने त्याच्या मरणाने आम्हासाठी कृपा प्राप्त केली आहे, ज्याद्वारे देवाने आपल्या मनाचा ताबा घेतला आणि एकेकाळी ज्याचा आपण द्वेष करत होतो ते आपण आता त्याच्यावर प्रीती करण्यास प्रवृत्त झालो. आज पुष्कळ लोक असे आहे जे देवाबरोबर आपले कसेही वैर नसावे हे शिकत आहेत. हे चांगले आहे की तो एक असा रोगी आहे ज्याच्या वाट्याला शेवटी गौरव आहे.